आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जपानी तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रतिभेच्या एकात्मिकीकरण या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करू शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी। राज्याचा विविध कंपन्यांशी सामंजस्य करार, 33,000 रोजगार निर्मिती तर 34,000 कोटींची होणार गुंतवणूक। विविध कार्यक्रमांनी राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा आणि 101 नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी यांचा सत्कार। आता सविस्तर बातम्या। जपानी तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रतिभेचं एकात्मिकीकरण या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करू शकतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं। पंतप्रधानांनी आज जपानची राजधानी टोकियो इथं भारत आणि जपान आर्थिक मंचाला संबोधित केलं। भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम कम्प्युटिंग, जैवतंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात महत्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे। तसंच आता भारत आपल्या संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रानंतर अणुऊर्जा क्षेत्रातही खासगी क्षेत्रासाठी खुलं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांनीही या मंचाला संबोधित केलं। जपानचं प्रगत तंत्रज्ञान आणि भारताची प्रतिभा एकमेकांना पूरक असल्याचं ते म्हणाले। भारताच्या मेक इन इंडिया या उपक्रमात अनेक जपानी कंपन्या महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। भारत जपानी कंपन्यांच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याचं ते म्हणाले।
जापानी कंपनियों ने भारत में 40 बिलियन डॉलर से ज्यादा का निवेश किया है। मात्र पिछले दो वर्षों में 13 बिलियन डॉलर का प्राइवेट इन्वेस्टमेंट हुआ है। जेबीआईसी कहता है कि भारत सबसे प्रॉमिसिंग डेस्टिनेशन है। जेट्रो बताता है कि 80% कंपनियां भारत में एक्सपांड करना चाहती और 75% ऑलरेडी मुनाफे में है। यानी इन इंडिया कैपिटल डज नॉट जस्ट ग्रो, इट मल्टीप्लाइज।
दोन्ही देशांमध्ये झालेले नवे सहकार्य करार हे भारतात गुंतवणूक वाढवण्याच्या जपानच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले। श्री गणेश उत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल 17 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। या करारांची एकूण किंमत सुमारे 33,768.90 कोटी रुपये असून त्यातून राज्यात सुमारे 33,483 रोजगार निर्मिती होत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिकल बसेस आणि ट्रॅक्स, संरक्षण व त्यासंबंधी विविध क्षेत्रांचा समावेश आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, कोकण अशा सर्व भागांमध्ये उद्योग उभारणीची संधी उपलब्ध होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे। आम्ही फक्त करार स्वाक्षरित करून थांबणार नाही तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील। याबाबत कुठेही अडथळा येणार नाही। यावेळी त्यांनी मैत्री पोर्टल या वन स्टॉप संकल्पनेविषयी उल्लेख केला। उद्योगांसाठी जमीन परवानग्या आणि इतर मंजुरी तातडीने मिळवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले। राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। मुख्य सचिवांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवला होता। या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे। 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 असा वाढीव काळ राजेश कुमार यांना मिळणार आहे। 1988 बॅचचे सनदी अधिकारी असणाऱ्या राजेश कुमार यांनी 30 जून 2025 रोजी राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली होती। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदान इथं दाखल झाले असून त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे। आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले असून या आंदोलनामुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूक समस्या निर्माण झाली असून विविध मार्ग वळते करण्यात आले आहे। नेत्रदान पंधरवाड्याची सुरुवात 25 ऑगस्ट रोजी नेत्र विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा इथं जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय डॉ दीपचंद सोयाम यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आली। या कार्यक्रमामध्ये ज्यांनी नेत्रदान केलेलं आहे त्यांच्या नातेवाईकांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं आणि त्यांचं मनोगत जाणून घेण्यात आलं।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. ध्यानचंद यांनी 1925 ते 1949 या काळात भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि 1928 ते 1932 1936 भारताला 3 ऑलिम्पिक सुवर्णपदकं मिळवून दिली. शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशातल्या क्रीडा क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहे, ज्यामध्ये तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देण्यापासून ते जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यापर्यंतचे कार्यक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा उपक्रम आयोजित करण्यात आले. शरीर मन स्वास्थ्यासाठी खेळ महत्वाचा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती ठेवावी असं आवाहन कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभाग आणि पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचं कुलगुरूंनी फीत कापून उद्घाटन केलं. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खामगावच्या वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वारा संचालित सिद्धिविनायक तंत्र महाविद्यालय टेक्निकल कॅम्पस सेगाव इथं राष्ट्रीय क्रीडा दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. योगा, धावण्याच्या शर्यती, कबड्डी, खो खो, रस्सीखेच, लिंबू चमचा, लगोरी असे अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय, आशियाई तसेच राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत विशेष कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना द्यायच्या रोख पारितोषिकासाठी 28,68,00,000 तरतुदीस राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. क्रीडा विभागाने गुरुवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी 16 तर राष्ट्रीय स्तरावरील 317 यशस्वी खेळाडूंना तसेच त्यांच्या प्रशिक्षकांना ही प्रोत्साहनपर रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यासाठी 28,68,17,500 रुपये क्रीडा विभागाकडून तरतूद करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलातील 27 वर्षांच्या सेवेत 101 नक्षल्यांना कंठस्नान घालून 5 नक्षल्यांना अटक करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे C60 पथकाचे कमांडर पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी यांचा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 49 वर्षीय वासुदेव राजम मडावी हे 1998 गडचिरोली पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाले होते. जवळपास 27 वर्षे ते नक्षल्यांविरुद्धच्या लढ्यात कर्तव्य बजावत होते. पोलीस शिपाई ते उपनिरीक्षक पदापर्यंतच्या त्यांच्या या प्रवासात त्यांनी 3 वेगवर्जित पदोन्नती मिळाल्या आहेत. 58 चकमकीमध्ये ते सहभागी झाले. त्यांनी आज ताब्यात 101 नक्षल्यांना कंठस्नान घातले तर 5 नक्षल्यांना अटक केली. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं आज संपूर्ण विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता आहे. दरम्यान येत्या काही तासात अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे. तर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या MBA शिक्षण क्रमाच्या 2025-26 साठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणी आणि परीक्षेच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवाणे यांच्या निर्देशानुसार सदर शिक्षण क्रमांकाच्या प्रवेश परीक्षा नोंदणीची नवीन मुदत येत्या दिनांक 29 ऑगस्ट अशी असून प्रवेश परीक्षा देण्याची नवीन मुदत 30 ऑगस्ट आहे. नोंदणी आणि परीक्षा दोन्ही 24 तास सुरु राहतील. विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी www.ycmapp.ycmou.org.in या अधिकृत लिंकवर जाऊन नोंदणी आणि परीक्षा प्रक्रिया पूर्ण करावी. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानी तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रतिभेच्या एकात्मिकीकरण या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचा विविध कंपन्यांशी सामंजस्य करार. 33,000 रोजगार निर्मिती तर 34,000 कोटींची होणार गुंतवणूक. विविध कार्यक्रमांनी राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा आणि 101 नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या गडचिरोली पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडाळी यांचा सत्कार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होतील. नमस्कार.